अध्याय 8. मी असाच भटकत भटकत काठमांडूपासून 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या स्वयंभूनाथ या ठिकाणी गेलो. भाताच्या विस्तीर्ण शेतीने वेढलेल्या सुंदर टेकडीच्या माथ्यावर मंकी टेम्पल होते. हे प्राचीन बौद्ध मंदिर विस्तीर्ण घुमटाने आच्छादले होते. त्याला स्तूप असेही म्हणतात. सुमारे 2000 वर्षांपूर्वीचे हे मंदिर असल्याची आख्यायिका आहे. मनोऱ्याच्या आधारावर बुद्धांचे 8 डोळे 4 दिशांचे निरीक्षण करीत होते आणि काहीतरी आश्चर्यकारक गोष्ट हे डोळे पाहणार होते. एके दिवशी सकाळी सहजच चालत काठमांडूला जायची तीव्र इच्छा झाली, म्हणून पर्वतावरील वास्तव्य सोडून मी शहरात पायीच फिरलो. थोडा वेळ रस्त्यांवर आणि बाजारात भटकलो. नंतर दूरवर पसरलेल्या भाताच्या शेतातून चालत स्वयंभूनाथाला माघारी निघालो. दाट हिरवीगार झाडी आणि गगनाला भेदणारी हिमालयाची बर्फाच्छादित शिखरे यामुळे काठमांडू दरी पृथ्वीवरील स्वर्गाप्रमाणे वाटली. दलदलीच्या भाताच्या शेतांच्या अरुंद बांधावरून मी चालू लागलो. आकाशात वर्षा ऋतूतील गर्द ढग दाटून आले. ढगांनी सूर्याला झाकून टाकले. जोरदार पर्जन्यवृष्टी करण्याची चिन्हे दर्शवित पावसाचे छोटे छोटे थेंब पडू लागले. हळूहळू पावसाची रिमझिम सुरू झाली. मी निवाऱ्यासाठी सभोवताली पाहिले. एकही झाड माझ्या दृष्टीस पडले नाही. सर्व दिशांना पसरलेल्या भाताच्या शेतीव्यतिरिक्त काहीच दिसत नव्हते. काही अंतरावर छत्री घेतलेल्या वयस्कर मनुष्यासारख्या दिसणाऱ्या आकृतीकडे माझे लक्ष गेले. त्याच्या छत्रीत जाण्याच्या आशेने त्याला गाठण्यासाठी शेताच्या बांधावरून घाईघाईने मी धावत सुटलो. रस्ता अरुंद आणि निसरडा होता, त्यामुळे मी त्याच्या शेजारून चालू शकत नव्हतो. मी मागून चालू लागलो. छत्रीखाली जाण्यासाठी धडपडत असताना शेतातील चिखलात वारंवार घसरत होतो. दरम्यान त्या मनुष्याने एकदाही मागे वळून पाहिले नाही. कदाचित मी छत्रीत येईन म्हणून घाबरला असेल, किंवा कदाचित चिखलाच्या डोहात पडू नये यासाठी लक्ष केंद्रित करीत असेल अशा संभ्रमात मी राहिलो. 2 अपरिचित व्यक्ती त्या ओसाड आणि ओल्या चिंब जमिनीवरून काही काळ चालत राहिलो. पावसाचा जोर वाढला. इतक्या विस्तीर्ण पसरलेल्या शेतात आम्ही दोघे एकाच छत्रीतून निघालो होतो. 10 मिनिटांनंतर वादळ शमले. त्या अपरिचित व्यक्तीचे मी आभार मानले. माझ्या चेहऱ्याकडे पाहण्यासाठी पहिल्यांदा तो मागे वळाला. आमची नजरानजर झाली. आम्ही आश्चर्यचकित झालो. आ वासून पाहू लागलो. आमचे डोळे अश्रूंनी भरून आले. हे कसे होऊ शकते? आम्ही तेथे काळापासून दूर क्षणभर निश्चल उभे राहिलो. छत्री गळून चिखलात पडली. गॅरी, मी ओरडलो. मंक! ढगाळ आकाशाखाली आमची हृदये अत्यानंदाने भरून आली. आम्ही एकमेकांना घट्ट मिठी मारली. आपण पुन्हा एकत्र आलो आहोत, मी म्हणालो. हिमालयाच्या एवढ्या विशाल दरीत आम्ही दोघेच उभे होतो. जीवनातील रहस्यांनी अंतःकरण अचंबित झाले. आईल ऑफ क्रीटला एकमेकांना दिलेल्या दुःखद निरोपानंतर आम्ही आपापल्या मार्गाला लागलो होतो. बालपणीची अतूट मैत्री, दैवाच्या योजनेप्रमाणे आम्ही विभक्त झालो होतो आणि आज त्या अदृश्य कळसूत्री बाहुल्या नाचविणाऱ्याने नेपाळमधील या निर्मनुष्य भाताच्या शेतात आम्हाला एकत्र आणून सोडले होते. आनंदाचा धक्का ओसरल्यावर भाताच्या शेतातून रमत गमत आम्ही गॅरीच्या निवासस्थानाकडे चालू लागलो. जाताना पूर्ण वेळ आम्ही दुरावल्यापासूनचे अनुभव एकमेकांना सांगत होतो. शेताच्या अरुंद बांधावरून घसरत गॅरी पुढे चालू लागला आणि मी त्याच्या मागे. तू कधी इस्रायलला गेलास का? दाढी कुरवाळीत माझ्याकडे वळून त्याने विचारले. 11 महिन्यांपूर्वी जेव्हा आम्ही एकमेकांपासून दुरावलो तेव्हापासून ती बरेच इंच वाढली होती. तो सांगू लागला, तू क्रीट सोडल्यानंतर इस्रायलला प्रवासाकरिता लागणाऱ्या पैशांसाठी मी मच्छीमारी जहाजावर काम केले. त्यानंतर काही काळ आधुनिक इस्रायलमधील किबुज या सामूहिक कृषी वसाहतीवर काम केले. मग थोडे पैसे साठवल्यावर भारताच्या दिशेने निघालो. तू इथे कसा काय आलास? मी विचारले. मॅजिक बसमधून मी इथे आलो. तो क्षणभर थांबला आणि पुन्हा चालू लागला. युरोपमधून भारतात येणाऱ्या निराधार कंगाल प्रवाशांसाठी असलेल्या स्वस्त बसचे तो वर्णन करू लागला. इस्रायलहून परतताना इस्तंबूलमध्ये मी बसमध्ये चढलो. मध्य आशिया पार करून जुन्या दिल्लीमध्ये शेवटच्या थांब्यावर उतरलो. आणि या निर्जन भाताच्या शेतात कसा काय आलास? मी त्याला विचारले. अंगाची लाही लाही करणारा दिल्लीतील उन्हाळा फारच तीव्र होता, गॅरी मला सांगत होता, आणि अजूनही त्याला भय वाटत होते. म्हणून मी काही मित्रांसोबत मॅजिक बसने काठमांडूपर्यंत आलो आणि या खेड्यात एक छोटेसे घर शोधले. भाताच्या शेतातील अरुंद बांध मागे टाकीत आम्ही खेड्याकडे चालू लागलो. माझ्या या जुन्या मित्राबरोबर मी चालत होतो. एक म्हैस भिजलेल्या रस्त्यावरून आमच्याकडे येऊ लागली म्हणून बाजूला होऊन आम्ही तिला वाट मोकळी करून दिली. मंक, गॅरीने बोलणे सुरूच ठेवले, तुला शोधण्याच्या आशेने मी भारतात आलो, परंतु इतक्या मोठ्या देशात कोट्यवधी लोक पाहून हे अशक्य असल्याची जाणीव झाली. पण जिथे पर्यटक भेट देतात त्या ठिकाणी तू कधीच सापडणार नाहीस हे मला पक्के माहीत होते. तू एखाद्या गुहेत किंवा निर्जन आश्रमात असशील असाच मी अंदाज केला होता. मी पुन्हा तुला भेटेन असे कधी वाटले नव्हते, गॅरी म्हणाला आणि मागे फिरला. त्याचे डोळे विस्फारले. कोणीही या गोष्टीवर विश्वास ठेवणार नाही, कोणीही नाही. तो 1971 ऑगस्ट महिना होता. क्रीटमधून आम्ही विभक्त झालो त्याला जवळजवळ एक वर्ष उलटून गेलं होतं. माझ्याकडे पाहून मी साधू जीवनाचा स्वीकार केला होता हे तो समजू शकत होता. मध्य आशियामधील कठीण प्रवास, सिद्धयोग्यांच्या सहवासात व्यतीत केलेला काळ आणि एकांतवासात घालवलेले अनेक महिने, यामुळे मी एक सिद्ध वैरागी झालो होतो. या कारणांमुळे तो ज्या मित्रांबरोबर राहत होता त्या ठिकाणी मला नेण्यास कचरत होता. नेपाळच्या एखाद्या खेडेगावातील घर पाश्चिमात्य हिप्पींना भाड्याने दिले तर काय होईल? आम्ही त्या छोट्या घरात प्रवेश केला तेव्हा रॉक अँड रोलचे संगीत मोठ्याने वाजत होते. पुरुष आणि स्त्रिया मदमस्त होऊन नाचत होत्या. आफूची चिलीम धुराच्या ढगांमधून एकमेकांकडे फिरवीत होते. गॅरीने त्याच्या मित्रांची ओळख करून दिली. मी नम्रपणे त्या सर्वांना अभिवादन केले. मी या गोष्टींशी सहमत असू शकत नाही हे गृहीतच होते. केवळ कडेला उभा राहून मी निरीक्षण करीत राहिलो. काही वेळानंतर मी गॅरीला बाजूला घेतले. उघड्यावर एका शांत ठिकाणी मी त्याला घेऊन गेलो. तेथे एका केळीच्या झाडाखाली आम्ही बसलो. आकाशात घुटमळणाऱ्या ढगांच्या चादरीने धुक्याचे थंडगार दवबिंदू सोडले होते. घरातल्या आफूच्या ढगांपासून दिलासा देणाऱ्या डोंगरावरील ताज्या हवेत आम्ही श्वास घेतला. गॅरी काही निराशा करील अशी भीती मला वाटली, तरीही मी त्याच्याशी मोकळ्या मनाने बोललो. गॅरी, तू पूर्ण जगभर प्रवास करून इथे आलायस. ही अध्यात्माची भूमी आहे, तरी तू पश्चिमेची हिप्पी संस्कृती बरोबर आणलीस. असा तर तू शिकागोमध्येही राहू शकत होतास. तीच जुनी गोष्ट तू अधिक प्रमाणात एका वेगळ्या वातावरणात करीत आहेस. तू कशी प्रगती करणार? काय मिळेल तुला यातून? मी कळकळीने त्याला विनंती केली. ब्रदर, कृपा करून तू जोपर्यंत जगाच्या या भागात आहेस तोपर्यंत येथील आध्यात्मिक संपदेचा अनुभव घेण्याचा प्रयत्न कर. तुझी संमती असेल तर मी तुला येथील तीर्थक्षेत्रांना घेऊन जाईन आणि साधूचे जीवन कसे जगावे ते शिकवेन. गॅरीने खूप दूरवर क्षितिजाकडे पाहिले. मला याबद्दल विचार करू दे. गॅरी, चल, मी आग्रह केला. तुला आठवतंय का जेव्हा तुझ्याबरोबर युरोपला जाण्यासाठी तू मला विनंती केली होतीस? मी माझ्या सर्व योजना रद्द करून तुझ्याबरोबर आलो होतो. आता मी तुला माझ्याबरोबर तीर्थक्षेत्रांना येण्याची कळकळीची विनंती करीत आहे. माझे माझ्या मित्रावर प्रेम होते आणि तो इतक्या दूर येऊन ही अमूल्य संधी गमावित आहे हे पाहून मला अतीव दुःख होत होते. दुसऱ्या दिवशी गॅरीने त्याच्या मित्रांना निरोप दिला आणि साधूंच्या आध्यात्मिक पाठशाळेत त्याने प्रवेश केला. पुन्हा नवीन ठिकाणच्या नवीन लोकांना भेटून जीवनाचा अर्थ शोधण्यास आम्ही प्रारंभ केला. सिद्ध पुरुषांनी फार पूर्वी प्रस्थापित केलेल्या परंपरागत रूढींचे अनुसरण आम्ही करू लागलो. अध्यात्माचा शोध घेताना भारतात कसे जगावे हे मी मित्राला दिवसेंदिवस शिकवले. भारतातील येणाऱ्या जाणाऱ्या गाडीला हात दाखविणे, थांबवून त्यामधून प्रवास करणे ही पद्धत शिकताना तो अचंबित झाला. धावणाऱ्या रेल्वेगाडीच्या तृतीय श्रेणीच्या खिडकीतून उडी मारणे, साध्या अन्नासाठी भिक्षा मागणे आणि साधूसारखा पोशाख करणे या कलाही मी त्याला शिकवल्या. एका वयस्कर साधूने अमरनाथच्या यात्रेबाबत आम्हाला सूचना दिली. अमरनाथ म्हणजे काश्मीरमधील हिमालयात उंचावर असलेली पवित्र गुहा होय. ते म्हणाले, जो भाग्यवान ही खडतर यात्रा पूर्ण करतो त्याला खूप आध्यात्मिक पुण्य मिळते. गॅरी आता प्रगल्भ झाला होता आणि साहसासाठी तयारी झाला होता. आम्ही दोघेही निघालो. काठमांडूपासूनच्या रस्त्यावर पुन्हा ट्रकच्या मागे बसून प्रवास करत रक्सौल आणि नंतर पाटण्याला, असे करत आम्ही भारतात परतलो. पाटण्यात मी गॅरीची रामसेवक स्वामींशी ओळख करून दिली. मला पुन्हा आलेला पाहून आणि त्यांनी दिलेली काठी अजूनही जपून ठेवलेली पाहून स्वामी आनंदित झाले. माझे अशा प्रकारचे मित्र पाहून गॅरी चकित झाला. त्याने आश्चर्याने पाहिले. पाटण्याहून रेल्वेने आम्ही पश्चिमेकडे प्रवास केला. एका साधूच्या दृष्टिकोनातून वाराणसीला भेट देण्यासाठी गॅरी विशेष करून उत्सुक होता. तिथे असताना प्रसिद्ध काशी विश्वनाथ मंदिराला आम्ही भल्या पहाटे भेट दिली. पितळी घंटा वाजत होत्या. मंदिरातील पुजारी प्रार्थना गात होते आणि उदबत्तीच्या धुराची वेटोळी वर जाऊन हवेत विरून जात होती. मी प्रार्थना केली, हे भगवंता, मला तुला जाणून घेण्याची, तुझ्यावर प्रेम करण्याची प्रबळ इच्छा आहे. कृपया मी अनुसरण करावा असा मार्ग मला दाखव. त्या क्षणी मला काहीतरी झाले. मी भगवंतांसमोर नम्र झालो तरच प्रत्येक गोष्ट प्रकट होईल या आशेने मी भारून गेलो. त्याचा हात माझ्यापर्यंत पोहोचतो आहे आणि माझ्या आयुष्यात काहीतरी विशेष घडणार आहे असे मला वाटले. ते वाराणसीचे रेल्वे स्थानक होते. अंगाची लाही लाही करणारा उन्हाळा, खच्चून भरलेल्या रेल्वेच्या डब्यात धक्काबुक्की करत आम्ही कसेबसे आत शिरलो. शिट्टी वाजली तसे वाफेवर चालणाऱ्या त्या इंजिनामधून धुराचे लोट बाहेर पडू लागले. स्टीलची अवजड चाके पुढे सरकू लागली. गाडी गचके खात चालू लागली आणि आमचा प्रवास सुरू झाला. पावसाचा तडाखा प्रचंड होता. शेत जमिनीचे चिखलाच्या तळ्यात रूपांतर झाले होते. तसेच इंजिनालाही अर्धांगाचा झटका आला होता. अनेक तास एकाच ठिकाणी थांबून ते कुथत होते. तीव्र उन्हात माझ्या शारीरिक असुविधांना जुगारून देण्यासाठी झगडत असताना रेल्वेच्या शिट्टीचा आवाज ऐकण्याची मला तीव्र इच्छा झाली होती. जवळजवळ 2 दिवसांनंतर रेल्वे तिथून हळूहळू हल्ली आणि पहाट होण्याआधी एका अपरिचित स्थानकावर येऊन थांबली. गॅरी आणि मी खिडकीतून बाहेर पडलो. गाडी सुरू होण्यापूर्वी तात्पुरता आराम मिळावा म्हणून प्लॅटफॉर्मवर आलो. हवा अत्यंत ताजी आणि आल्हाददायक होती. अंधुक उजेडात गजबजलेला रेल्वे प्लॅटफॉर्म गलिच्छ आणि मोडकळीस आल्याचे दिसले. मात्र पिण्यासाठी पाणी, श्वास घेण्यासाठी मोकळी हवा आणि अवयवांना हालचाल करण्यासाठी थोडीशी जागा, यामुळे आमच्यासाठी तर हे स्वर्गासारखे होते. पण अशा प्रकारे अंग मोकळे करतानाच शिट्टी वाजली. जोरात आवाज करीत वाफ बाहेर आली आणि गाडी पुढे चालू लागली. गडबडीने आम्ही रेल्वेगाडीच्या बरोबरीने पळत सुटलो. खिडकीतून आमची शरीरे आत लोटण्याचा प्रयत्न केला, परंतु आत जाऊ शकलो नाही. आम्ही दरवाजा मागून दरवाजा, खिडकी मागून खिडकी पकडण्याचा खूप प्रयत्न केला. अखेर आम्हाला मागे ठेवून रुळावरून पुढे जात रेल्वे अदृश्य झाली. पुढची गाडी किती वेळाने येईल हे देखील माहीत नव्हते. अशा निराधार स्थितीत एका अपरिचित ठिकाणी आम्ही थांबलो. गॅरीने माझ्याकडे पाहिले आणि विचारले, आता काय?